चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. मॅक्सिमम 33 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम 24.4 डिग्री सेल्सिअस असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. आजही ढगाळ वातावरण असेल, पण थोडासा हलका काही भागात थोड्या काही सरी पडण्याची शक्यता आहे, पण पाऊस जसा हवा तसा नाही आपल्याला, कारण हवामान खात्याने आपल्याला ऑलरेडी एक्सपर्ट्सनी येऊन डेप्युटी डायरेक्टर जनरल ॲग्रीमेटचे हवामान खात्याचे बिग मॅन डॉक्टर चट्टोपाध्याय यांनी आपल्याला सगळं नीट एक्सप्लेन केलेलं आहे. पुन्हा पुन्हा विचारू नका. ऍक्च्युली खरं तर विचारा, कारण माझ्याही लक्षात राहत नाही आणि अतिउत्साहाच्या भरात मीच आपला अरे पाऊस पडणार होता रे, कोण म्हणणार आहे कालच, अरे कल आणेवाला था ऐसा कैसा वगैरे असं करायला लागतो आपण सगळेच. पण आज सकाळी सकाळी मी मला तसे काही फार अशा वाईट सवयी नाही आहेत, पण एक वाईट सवय म्हणजे मला ए सी शिवाय फार राहवत नाही. माझं बॉडी टेम्परेचर कोर टेम्परेचर जास्त असल्यामुळे, पटापट घाम येत असल्यामुळे, कारमध्ये सुद्धा अगदी म्हणजे जगातली सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात साधी गाडी माझ्याकडे आहे, पण ए सी मात्र मला सारखा लागतो. तो आज पेट्रोल कमी असल्यामुळे, न के बराबर पेट्रोल गाडीत असल्यामुळे मी ए सी बंद केला आणि काचाखाली केल्या तर बघतो काय, अरे छान गार वारा सुटला होता. नॉट बॅड. हां, त्याच्यानंतर मग ट्रकवाल्यांनी, कारण मी हायवेने येतो, ट्रकवाल्यांनी तोंडावरती माझं चक्क काळं फासलं माझ्या तोंडावरती त्यांच्या पाईपमधनं धुरामधनं. तो विषय वेगळा, पण एकंदरीत काय तर हवा छान वाहती आपल्याकडे. कमी आपण जास्त बीट सुपर हिट गाणं कुठलं वाजवायचं आपण. हा पिक्चर खरं तर नाही, अजिबात पटलेलं नाही मला, पण गाणी तुम्ही ऐकताय म्हणून वाजवतोय. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम.